मनातील भावना जाणणारा माझा सद्गुरूच आहे, संकट काळी तारणाराही माझा सद्गुरूच आहे, की संकट काळी तारणाराही माझा सद्गुरूच आहे। मग भीती कशाला मरणाची धरू मी, कारण त्या मरणातून जिवंत करणारा तो माझा सद्गुरूच आहे। ज्ञानी गुरु ज्ञानी ज्ञानी भक्तांसाठी आले धावनी, मनोभावे आठवणी करीता स्मरण, सद्गुरूंचे धरी ताचरण, हो दूर केलं आलेल मरण, हो सद्गुरूंचे धरी ताचरण, हो दूर केलं आलेल मरण,
सद्गुरूंचे धरी ताचरण,
हो
दूर केलं आलेल मरण,
जीवनी अंधार, किती केले उपचार झाला ना तरी सुधार,
किती केले उपचार झाला ना तरी सुधार, किती केले उपचार झाला ना तरी सुधार,
झाला पतीला आजार पडला जीवनी अंधार, किती केले उपचार झाला ना तरी सुधार, गाणगापुराला पती संगती घेऊन निघाली, गाणगापुराला पती संगती घेऊन निघाली, सद्गुरु कृपेने सुखी कराया जीवन,
सद्गुरु चे धरी ताचरण,
हो
दूर केलं आलेल मरण,
हो
सद्गुरु चे धरी ताचरण,
हो तारुण्यात काळाने तो केला घात, अर्ध्यावरती सोडून हात दूर केला प्राणनाथ,
अर्ध्यावरती सोडून हात दूर केला प्राणनाथ, अर्ध्यावरती सोडून हात दूर केला प्राणनाथ,
तिच्या भर तारुण्यात काळाने तो केला घात, अर्ध्यावरती सोडून हात दूर केला प्राणनाथ, पाहून घटना किती यातना झाल्या त्या मना, पाहून घटना किती यातना झाल्या त्या मना, चोरीला गेलं तिथला खात धन,
सद्गुरूंचे घरी ताचरण,
हो
दूर केलं आलेल मरण,
हो
सद्गुरूंचे घरी ताचरण,
हो
दूर केलं आलेल मरण,
सती जाते म्हणून आधी घेता सद्गुरु दर्शन, अष्टपुत्र सुवासीन देती सद्गुरु वरदान,
अष्टपुत्र सुवासीन देती सद्गुरु वरदान, अष्टपुत्र सुवासीन देती सद्गुरु वरदान,
सती जाते म्हणून आधी घेता सद्गुरु दर्शन, अष्टपुत्र सुवासीन देती सद्गुरु जनते सारे हसाया लागले, संगति आले जनते सारे हसाया लागले। मने मृत पति कैसी हो इन सौ